नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देश आयज व्हड समाज सुदारक महात्मा ज्योतिबा फुले हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओंपता. फाटल्या कांय सप्तकां सावन अस्तंत आशिया वाठारांत चलत आयिल्लो संघर्श सोपोवपा खातीर आयज इस्लामाबादेंत अमेरिका आनी इराण हांच्या मदीं थेट उलोवणी जातली. आशियाई डॅव्हलपमेंट बँकेन चालू वित्तीय वर्सा भारताच्या अर्थीक वाडीचो अदमास 6.5% 6.9% केला. नासाच्या आर्टिमीस 2 चांद्र मोहिमेतले 4 अंतरिक्ष यात्री आयज धर्तरेचेर पावले. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेन गगनयान मोहिमे खातीर आपली दुसरी यशस्वी एकात्मिक एअरबस चाचणी केली. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राजस्थान रॉयल पंगडान रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पंगडाक 6 विकेटींनी हारायले. आतां पुराय खबरो. व्हड समाज सुदारक ज्योतिबा फुले हांकां आयज तांच्या जयंती निमतान देश आर्गां ओंपता. महात्मा फुले हांणी आपली बायल सावित्री फुले वांगडा बायलांचें शिक्षण आनी सशक्तीकरणा खातीर म्हत्वाचो वावर केलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आनी हेर मानेस्त संसद भवन वाठारांतल्या प्रेरणास्थळार ज्योतिबा फुले हांकां फुलांनी आर्गां ओंपतले. ह्या निमतान देशांत जायत्यो कार्यावळी आयोजीत केल्यात. फाटल्या सप्तकांत सावन अस्तंत आशिया वाठारांत चलत आयिल्लो संघर्श सोपोवपाचे यत्न करपा खातीर आयज इस्लामाबादेंत अमेरिका आनी इराण हांच्या मदीं थेट उलोवणी जावपाची आसा. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचें फुडारपण उपराष्ट्रपती जे डी वान्स, तांचे वांगडा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हांचो खाशेलो दूत स्टीव विटकॉफ आनी सल्लागार जेरेड कुश्नर आसतले. इराणाचे प्रतिनिधित्व अध्यक्ष मोहम्मद बागेर करतले. ह्या चर्चेत इराणाचो अणुकेंद्रीय कार्यक्रम, बॅलिस्टीक क्षेपणास्त्रां आनी होर्मुझ सामुद्रधुनीचेर भासाभास जावपाची शक्यताय आसा. होर्मुझ सामुद्रधुनीत शेकड्यांनी तेल टँकर आडकून उरल्यात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी 2 सप्तकां खातीर झूजबंदी जाहीर केल्या उपरांत ही उलोवणी जाता. प्रस्तावीत युद्धविरामाच्या भायर इराणाक अमेरिकेकडल्यान दुस्मनकाय कायमची सोपोवपा खातीर हमी जाय. इराणाच्या 10 कलमी प्रस्तावात होर्मुझ सामुद्रधुनीचेर नियंत्रण दवरप, प्रादेशीक तळावेल्यान अमेरिकेचे सैन्याची माघार, युरेनियम संवर्धनाचो अधिकार आनी लेबनानांतल्या हिजबुल्लाचेर इस्रायलान हल्ले थांबोवप हांचो आस्पाव आसा. हो प्रस्ताव आपल्या भुमिकेकडेन विसंगत आसा आनी इराणाच्यो मुखेल मागण्यो अमेरिकेच्या चौकटी भायर आसात अशें अमेरिकेन सांगला. अमेरिकेन हाच्या पयली दर्यावेळ्या सुरक्षा संबंधीत 15 कलमी प्रस्ताव तशेंच अणुकेंद्रीय आनी क्षेपणास्त्र मंजुरीचो प्रस्ताव प्रसारीत केल्लो. ते भायर फुडल्या सप्तकांत वॉशिंग्टनांत इस्रायल आनी लेबनान हांच्या मदीं उलोवणी सुरू जावपाची शक्यताय आसा. अस्तंत आशियात 2 सप्तकां खातीर झूजबंदी जाहीर जाली तरी लेबनानांत इस्रायलाचे हल्ले चालूच आशिल्ल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो वाडत आसा. हे खातीर भारतान खोलायेन हुस्को उक्तायला. नागरिकांची राखण करप हे पयले प्राधान्य आसा असो भारतान आग्रो धरला. नवी दिल्लीत अस्तंत आशियातल्या हालीच्या घडणुकांविशी जाल्ले आंतर मंत्रालयीन बसकेंत उलयतना विदेश मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले की ह्या वाठारांत शांतताय आनी स्थिरताय खातीर भारताची बऱ्याच काळासावन आशिल्ली वचनबद्धताय पळयल्यार सध्याची परिस्थिती चड हुस्को करपासारखी आसा. वेगवेगळ्या देशाच्या सार्वभौमत्व आनी प्रादेशीक एकात्मतेचो आदर करपाच्या गरजेचेर तांणी भर दिलो. आशियाई डॅव्हलपमेंट बँकेन चालू वित्तीय वर्सा भारताच्या अर्थीक वाडीचो अदमास 6.5% 6.9% केला. एडीबीच्या एशियन डॅव्हलपमेंट आउटलूक अहवाला प्रमाण चालू वित्तीय वर्सा भारताची अर्थीक वाढ घटमूट उरपाचो अदमास आसा. देशांतर्गत मागणीत वाढ, वित्त पुरवणे संबंधीत परिस्थिती सोपी करप आनी भारतीय वस्तूचेर अमेरिकेचे दर उणे करप हाका लागून ही वाढ तिगोवन दवरपाक मदत जातली. मजगती भारताच्या परकी चलन साठ्यात 3 एप्रिलाक सोपी सप्तकात 9 अब्ज डॉलरा परस चड वाढ जावन तो 6.97 ट्रिलियन डॉलर जाला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्या प्रमाण एप्रिलाच्या पहिल्या सप्तकात देशातल्या परकी चलनाच्या साठ्यात 9 अब्ज डॉलरा परस चड वाढ जाल्या. भांगराच्या साठ्यात 7.21 अब्ज डॉलर इतली व्हड प्रमाणात वाढ जाल्ल्यान भांगराच्या साठ्याचे वट्ट मोल 1.20 ट्रिलियन डॉलर जाला. तसेच परकीय चलनाची मालमत्ता 1.78 अब्ज डॉलर वाढून 5.52 ट्रिलियन डॉलर परस चढ झाल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. नासाच्या आर्टिमीस 2 चंद्र मोहिमेतले 4 अंतरिक्ष यात्री आज धर्तरीचेर परतले. इंटिग्रिटी नावाचे ओरियन अंतरिक्ष यान स्वयंचलित नियंत्रणाखाला पॅसिफीक महासागरात देवले. 10 दिसांच्या ह्या मोहिमेत हो पंगड 50 वर्सां परस चड काळात चंद्राचेर प्रवास करपी पयलो मनीस पंगड जालो. तशेंच धर्तरे सावन सगळ्यात पयस आशिल्ल्या अंतराचेर वचपाचो ताणी नवो विक्रम केलो. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेन आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटात गगनयान मोहिमे खातीर आपली दुसरी यशस्वी एकात्मिक एअरबस चाचणी केली. मनशाच्या अंतरिक्ष उड्डाणा वेळार खलाशी माळूल म्हळ्यार अंतरिक्ष यात्री कॅप्सूल सुरक्षीत परप येवपाची खात्री करपा खातीर ही पद्दत गरजेची आसा. पयली यशस्वी चाचणी 24 ऑगस्ट 2025 दिसा श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात जाल्ली. मजगती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हांणी ह्या यशस्वी चाचणी खातीर इस्रोक परबी दिल्यात. भारताचे पयले मानवी अंतरिक्ष मोहीम श्रीहरिकोटा सावन 2027 वर्सा सुरू जातली. लोकशाय मूल्यांक महत्व देऊन संसदेत विधानसभा कामकाजात चर्चा भासाभास जावप महत्वाचे आसा. नागरिकांचे प्रश्न सुटावे करपा खातीर सभाघराचे कामकाज चडान चड वेळ चड कामकाजाचीं सत्रां जावप महत्वाचे आसा अशें गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी राष्ट्रकुल संसदीय संघाच्या 7व्या क्षेत्राच्या समारोप सुवाळ्या वेळार उलताना म्हणला. विरोधी पक्षातल्या सभासदांनी लोकांचे प्रश्न सुटावे करपाच्या नदरेंतल्यान सभाघरांत प्रश्न मांडपाक जाय अशें तांणी म्हळां. तशेंच इनोव्हेशन डायनॅमिझम आणि इन्क्लुझिव्हनेस नवे विचार नवे तंत्रज्ञान आपणावन बरे प्रशासन सरकारान जनतेक दिवपाक जाय अशें मत राज्यपालांनी उक्तायला. भारताची तरणाटी पिळगी राष्ट्राक विकसित भारताच्या ध्येयाकडेन व्हरतली अशें लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी म्हणला. विद्यार्थ्यांनी लोकशायेत सक्रीयपणान वांटो घेवचो उलो तांणी मारलो. वर्स 2047 मेरेन भारत विकसित करपाची जापसालदारकी आतां तरणाट्यांचेर आसा अशें तांणी म्हणला. गोय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करतना मुखेल सोयरे या नात्यान ते उलयताले.
भारत के नौजवानों का सामर्थ्य उनकी ऊर्जा उनका सोच उनका चिंतन उनकी नवाचार आज दुनिया के अंदर अपना योगदान दे रही है और इसलिए दुनिया के देशों के अंदर भी भारत का नौजवान अलग अलग क्षेत्रों में चाहे प्रोफेशनल कोर्स करके यहाँ गया हो चाहे अलग अलग शिक्षण में यहाँ गया हो उस देश के आर्थिक सामाजिक वहां की नीतियां पॉलिसी बनाने में बहुत बड़ा योगदान दे रहा है और यही हमारी ताकत है.
खेळ. काल राजस्थान रॉयल्स पंगडान रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पंगडाक 6 विकेटींनी हारावून आयपीएल क्रिकेट सर्तीत सेगीत 4थे खेपे जैत जोडले. आयज दनपारा 3:30 वरांचेर पंजाब किंग्स आनी सनरायझर्स हैदराबाद पंगडा मदीं जाल्यार सांजे 7:30 वरांचेर चेन्नई सुपर किंग्स आनी दिल्ली कॅपिटल्स पंगडा मदीं खेळ जातलो. काल किर्गिजिस्तानातल्या बिश्केकात जाल्ल्या आशियाई कुस्ती सर्तीत भारताच्या मिनाक्षी गोयत हिणें बायलांच्या 53 किलो वजन गटात रुप्या पदक जिखले. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आसाम मेघालय सिक्कीम आनी अस्तंत बंगालात गडगड आनी वादळी वाऱ्याचो अदमास उक्तायला. तशेंच कोकण गोंय ओडिशा तामिळनाडूत हवामान उष्ण आनी दमट उरपाची शक्यताय आयएमडीन उक्तायल्या. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. देश आयज व्हड समाज सुदारक महात्मा ज्योतिबा फुले हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओंपता. फाटल्या कांय सप्तकां सावन अस्तंत आशिया वाठारांत चलत आयिल्लो संघर्श सोपोवपा खातीर आयज इस्लामाबादेंत अमेरिका आनी इराण हांच्या मदीं थेट उलोवणी जातली. आशियाई डॅव्हलपमेंट बँकेन चालू वित्तीय वर्सा भारताच्या अर्थीक वाडीचो अदमास 6.5%वेल्यान 6.9% केला. नासाच्या आर्टिमीस 2 चांद्रमोहितमेतले 4 अंतरिक्ष यात्री आयज धर्तरेचेर परतले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.